नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर देता. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली आणि संवाद साधला. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सलग तिसरे फावट भारताचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे अभिनंदन केले आणि यशस्वी कार्यकाळा खातीर शुभेच्छा दिल्यो. मुख्यमंत्र्यांनी म्हणले की संवादा वेळार त्यांनी विकसित भारत 2047 महत्वाकांक्षी संकल्पनेप्रमाण विकसित गोवा निर्माण करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन आणि समर्थन मागले. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र हुडा हांची भेट घेतली. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र हुडा हांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी रिवेचो उपसो, जैव संवेदनशील वाठार ह्या विषयाचेर चर्चा केली. ह्या वेळार पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हजर आशिल्ले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांका राष्ट्रीय महामार्ग ते मोपा विमानतळा मेरेनच्या सपदरी रस्त्याच्या उक्तावणाचे आमंत्रण दिले. राज्यभरातली उद्देगिक वसाहतीत सुमार 12,54,000 जमीन पडून असा. वापरा जायनासतना आशिल्ली ही जमीन दुसऱ्या व्यक्तींक वाटप करपा खातीर मेळची, हाका लागून रोखडेच नवे धोरण जाहीर करतले अशें उद्देग मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळां. उद्देगीक विकास महामंडळ संलग्न उपक्रमाचो एक भाग म्हणून साकवा आणि वेळणा उद्देगीक विकास महामंडळातले भागधारक आणि उद्देगपती वांगडा जाल्ले बसके उपरांत ते पत्रकारांकडे उलयले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्याकडल्यान रोखडीच एक एक्झिट पॉलिसी जाहीर जातली, जे लोक नवे उद्देग हाडपाक आपले भूंयखंड दुसऱ्यांक दिवपाक शकतले. सुमार 12,54,000 उद्देगीक क्षेत्रातली जमीन विना वापर पडून आसा. इलेक्शन येतकच थंय कांय केल्ले ना वा अर्दे बांदिल्ल्यो शेडी आसात ताचो पुनर्वास करूं येता हे कळ्ळें. मूळ मालकांक तांचे पैसे मेळटले आणि नव्या उद्योजकांक सुवात मेळटल्यो, तशेंच नव्यो रोजगार संधी उपलब्ध जातल्यो अशें मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळे. कोकण रेल्वेन वट्ट 740 किलोमीटर मार्गाचेर सुरक्षा विशयक कामां पुराय केल्यात. अपघाती घडणूक घडल्यार ताकतिकेच्या वावरा खातीर 9 स्थानकांचेर रेल्वे मेंटेनन्स गाडयो तयार आसतल्यो अशें कोकण रेल्वे प्रशासनान सांगले. मडगांव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमळी, कारवार आणि उडपी या मार्गाचेर गाड्यांचो वेग तासाक 40 किलोमीटर आसतलो. रत्नागिरी स्थानकाचेर वैजकीय मजत गाडी तैनात आसतली. सुरक्षेच्या नदरेन कोकण रेल्वेन घेतिल्ल्या उपायां खातीर फाटल्या 10 वर्सात कोकण रेल्वे मार्गाचेर व्हड अपघात घडूंक ना अशें कोकण रेल्वे प्रशासनान म्हळां. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी नवी दिल्लीतल्या एका कार्यावळीत राष्ट्रीय स्टॉप डायरिया मोहीम 2024 सुरू केली. भलायकी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि पत्रपराव जाधव हांच्या हाजिरेत भुरग्यांक ओरल रिहायड्रेशन सॉल्ट म्हळ्यार ओआरएस आणि अतिसार गुळ्यो वाटून तांणी ही मोहीम सुरू केली. 2 महिन्यांची ही मोहीम 1 जुलैसावन सुरू जातली आणि 31 ऑगस्ट मेरेन चालू उरतली. अतिसार थांबोवप आणि भुरगेपणात अतिसाराक लागून बालमृत्यू येवप हे शून्य करप हे ओ मोहिमेळ फाटलं हित असा. सध्याच्या अतिसार रणनितीत 2 सप्तकांची मोहीम असली जाल्यार नव्या रणनितीत 5 वर्सा सकयल्या भुरग्यां खातीर सह पॅकेजींग म्हणून 2 ओआरएस पॅकेट आणि झिंकाची प्री पोझिशनिंग करून 2 महिन्यांची मोहीम आसवतली. हातून भलायकी, उदक आणि नितळसाण, शिक्षण आणि ग्रामीण उदरगती सहित वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माचेवरवी आणि सहकार्यावरवी व्यापक आयईसीचो आस्पाव जातलो. भारतात आयज सावन 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटना म्हळ्यार आयएसओ काउन्सिलाची बसका जातली. साखर आणि जैव इंधन मळावेल्या गंभीर प्रश्नाचे विचार करपा खातीर तिसा परस चड देशातले प्रतिनिधी आणि जायत्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी 3 दिसांच्या बसकेत वाटो घेतले. जैव इंधन आणि हेर उत्पादनाच्या उत्पादनात भारत नवीन तंत्रज्ञान आपणेल्याचे दाखवून उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरातल्या एका डिस्टिलरीत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उद्देगी भोवणी करून भारत कार्यावळीची माळ सुरू करतलो. भारत हो संवसारातलो सगळ्यात व्हडलो गिरायक आणि साखर तयार करपी सगळ्यात व्हडलो दुसरो देश आशिल्ल्यान आयएसओ काउन्सिलान भारताक 2024 वर्सा खातीर संघटनेचो अध्यक्ष म्हणून नामांकित केलो. आयएसओ वांगडी म्हणून सुमार 85 देश आसात आणि संवसारातल्या साखर उत्पादनातल्यान सुमार 90% उत्पादनांचो हातून आस्पाव जाता. द युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या मडगाव केंद्रान 30 जूनाक 70 तालुक्यातल्या कुमठळ धबधब्याचेर पावसाळी पदभ्रमणाचे आयोजन केलां. ह्या वेळार थंयच्या डोंगरा वाठारात फिरपाक आणि थंयचे धबधबे आणि झरे पळोवपाक संद मेळटली. 30 जूनाक सकाळी 9 मडगावच्या कदम बस स्थानकावेल्यान बस सुट्टली आणि सांजे मडगावां परततली. या पदभ्रमणात वाटेकार जावपी इत्सुकांनी वांगडा उदकाची बाटली, जादा कपडे, रेनकोट वा सत्री, प्रथमोपचार सामुग्री आणि खाण जेवणाची वस्तू हाडपाक जाय. असोसिएशनाचे सदस्य आशिल्ल्यांक 700 रुपया तर सदस्य नाशिल्ल्यांक 850 रुपया फी आसतली. हातून अल्पोपहार, प्रवास आणि दनपारचे जेवणाचा खर्च जातलो. इत्सुकांनी आपली नावां 26 जून म्हणसर लक्ष्मीदास मंगेशकर हांच्याकडे दिवची अशें आयोजकांनी मागला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.